परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गेल्या काही दिवसापासून सर्व साधक एका उत्साही अत्यंत भावपूर्ण वातावरणात रमून गेलो आहोत। प्रचंड उत्साह, आनंद आणि भक्तिरसात नाहून निघण्याचेच हे दिवस। गेल्या अनेक दिवसांच्या सद्गुरु स्थानांच्या श्रृंखलेतून तयार झालेल्या हारामध्ये शेवटचा पुष्प ओवायचाच आजचा हा दिवस। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात सद्भक्त अभिजित हळदे प्रार्थनेने करेन।
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं चैव तथा चैव चराचरं व्याप्तं येन जगत्सर्वं तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अनेक जन्म संप्राप्त सर्वकर्म विदाहिने स्वात्मज्ञान प्रभावेण तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। न गुरोर्भिकं तत्त्वं न गुरोर्भिकं तपः तत्त्वज्ञानात् परं नास्ति। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। गुरुरादिनादिश्च गुरु परम दैवतम् गुरु परतरं नास्ति। तस्मै श्री गुरवे नमः। विस्मय श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः
या कार्यक्रमात सद्भक्त गणपतराव गोळे काका सद्भक्त शशांक काका सद्भक्त निधीमाताई यांसारखी अनेक एक्सपिरियन्स मंडळी आहेत मोस्टकर म्हटलेलं त्यांना बहुतेक आवडणार नाही म्हणून मी त्यांना एक्सपिरियन्स म्हणतो गेली अनेक वर्ष त्यांचं केंद्रामधलं वय जर लक्षात घेतलं तर मी त्यांच्यापुढे अगदी रांगत्या वयातला आहे असं असताना कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं काम माझ्याकडे आलं म्हणजे जरा थोडी भीती वाटली पण पहिल्यांदा सूत्रसंचालन करणार या भावनेनं थोडी एक्साइटमेंट वाटली आणि त्यानिमित्तानं आपल्या हातून थोडं थिंकिंग किंवा स्वतःचं अनालिसिस होणं शक्य आहे असा विश्वास वाटला आपण सर्वजण महद भाग्याने केंद्रात आलो आणि या वातावरणात अतिशय रमलो अतिशय शुद्ध आणि समृद्ध किंवा एक संतांना अपेक्षित अशी एक आयडियल लाईफस्टाईल जगू लागलो परमपूज्य स्वामीजींनी आपल्याला मोठ्या कृपाळूपणे अनुग्रहित केलं आणि साधनेचा मार्ग प्रसाद रूपाने आपल्या झोळीत दिला अशा परमदयाळू स्वामीजींचं गुणवर्णन आता आपण करूयात स्वामीजींचे मला भावलेले गुण आपल्या समोर मला शेअर करायला नक्की आवडेल मी साधारण केंद्रात यायला सुरुवात केली ती 2 वर्षापासून त्याआधी मी कधी फारसा केंद्रात येत नसे जरी आलो तरी बाबांबरोबर किंवा मोठ्या कार्यक्रमापुरतं असं असूनही जेव्हा मी पहिल्यांदा केंद्रात आलो तेव्हा स्वामीजींनी मला खूप ओळखलं त्याचं मला आश्चर्य वाटलं तेव्हा तिथे यायला सुरुवात करावी असा विचार पक्का झाला केंद्रात येण्याची मनापासून इच्छा का झाली किंवा तसा निश्चय का झाला याविषयी जर बोलायचं झालं तर आता माझ्यासमोर 2 कारणाशी दिसतात एक म्हणजे इंजिनिअरिंगच्या अभ्यासात थोडेसे मिळालेले लहान मोठे धक्के आणि जवळच्या मित्रांकडून मिळालेले वाईट अनुभव या दोन्ही गोष्टी आपल्या डेली रुटीनमध्ये काहीतरी चुकतंय आणि त्यात बदल करायला हवा हे जाणवलं तेव्हा मी एक प्रकारची अस्वस्थता किंवा एक चिडचिड अशा फेजमधनं जात होतो तसं बाबांना मी लहानपणापासून ध्यानाला बसलो बघायचो पण आता त्याच ध्यानाबद्दल किंवा त्याच्या एकूण प्रक्रियेबद्दल अट्रॅक्शन वाटू लागलं ऑगस्ट मधला युवा स्नेहाचा कार्यक्रम किंवा सप्टेंबर मधलं पंढरपूर आनंद यात्रेचं वर्णन मी वेगळ्या लोकांकडनं ऐकलं आणि केंद्राविषयी खूप इंटरेस्ट वाटला साधारण नोव्हेंबरमध्ये स्वामीजींना अनुभवाविषयी विचारलं त्यांनी मोठ्या कृपाळूपणे जयमावशीकडे नाव द्यायला सांगितलं चांगल्या लोकांच्या सर्कलमध्ये आपण नक्कीच फिरावणार असं जाणवू लागलं यासंबंधीचीच मी एक अनुभवाची आठवण सांगतो स्वामीजींनी ध्यानाची प्रक्रिया पूर्ण समजावून सांगितली आणि सोहमचे श्वास 3-4 वेळा घेऊन दाखवले अनुभवाचं खोलीतलं वातावरण खूप प्रसन्न होतं शुभ्र उपकरण आणि रेशमी सोहम असलेली स्वामीजींची मूर्ती पाहिली आणि मन खरोखर पवित्र झालं त्यानंतर नमस्कार करताना मला खूप भरून आलं आणि काही बोललो ना हे बहुतेक स्वामीजींना कळलं असावं ते लगेच मला म्हणाले ही सेवा सत्वगुणाचीच आहे तू अगदी योग्य वयात आलास तुझे बाबा सुद्धा साधारण याच वयात स्वामीजींकडे आले होते समोरच्याला पटकन आपलंच कसं करायचं हा स्वामीजींचा हा स्वभाव मला खूप आवडला अनुग्रहानंतर माझ्या स्वभावात खूप बदल किंवा एक ड्रास्टिक बदल घडायला लागले नवीन वर्ष नव्या चांगल्या बदलांची नांदी घेऊन आलं आधी ज्या मित्रांकडून वाईट अनुभव आले ते अगदी सहज लांब गेले माझे इंटरेस्ट बदलू लागले मला लहानपणापासून फिरण्याची खूप आवड होती एस्पेशली मित्रांबरोबर ट्रेकिंग वगैरे ही शनिवार रविवारची भटकंती आता थांबली ध्यानाच्या सवयीमुळे अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन आणि सलग एका जागी बसण्याचा वेळ वाढू लागला परीक्षेतल्या सिली मिस्टेक कमी झाल्या आणि एकंदरीतच कॉन्सन्ट्रेशन लेवलमध्ये थोडीशी वाढ झाली स्वामीजींचं हे एवढं भव्य कार्य आपण पाहिलं तर आपण सर्वच जण भारावून जातो स्वामीजींची त्यांच्या सद्गुरूंवर असलेली अपार निष्ठा आणि साधक विश्वासाठी सतत सर्वोत्तम देण्याची त्यांची धडपड अशा भक्कम पायावर हे केंद्राचं महान कार्य उभं आहे या कार्यात परमपूज्य मधुरा मावशींची साथ आपण सर्वजण बघतो स्वामीजींचं बिझी शेड्यूल तर खूप सहजपणे पाळत असतात साधनेचीच डिसिप्लिन केंद्राच्या सर्व कार्यक्रमात आपल्याला दिसते अगदी छोटा कार्यक्रम असो किंवा त्यामागची प्रेरणा भाव अतिशय शुद्ध किंवा संकल्पामधली सहजता या सगळ्यांमुळेच कुठलाही अगदी छोटा कार्यक्रम एक ऑर्गनाईज मॅनरमध्ये संपन्न होतो
परम पूज्य स्वामींच्या मार्गदर्शनाखाली अनेक साधक झोकून देऊन काम आपल्या केंद्रात करतात. काही साधक प्रोफेशनली खूप मोठ्या पोस्टवर किंवा डेसिग्नेशनवर काम करतात किंवा ते मोठ्या पोस्टवरून रिटायर होतात. त्यांच्या या एक्सपिरियन्सचा किंवा एकूण स्किल्सचा कपॅबिलिटीचा केंद्राच्या कार्यात नक्कीच प्रभाव पडतो. अशाच काही साधक मंडळींपैकी एक म्हणजे सद्भक्त गणपतराव गोळे. गोळे काका टाटा मोटर्स मधून मोठ्या पोस्टवरून रिटायर झाले आहेत. ते या कार्यक्रमातील पहिलं भावपुष्प स्वामींच्या चरणी अर्पण करतील.
श्रीराम. ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुपौर्णिमेच्या पर्वकाळातलं गुरुस्तवनाचं हे अखेरचं सत्र आहे. परमपूज्य स्वामीजींच्या उपस्थितीत आपण 10-12 दिवस पासून सर्व या गुरुस्तवनाच्या अत्यंत आनंददायी वर्षावात भिजून निघत आहोत. हा गुरुस्तवनाचा ओघ मनाला अत्यंत स्फूर्ती देणारा आहे. तो निरंतर वाहतच असावा असं वाटतं. सद्भक्त श्री गिरीशदादा कुलकर्णी यांनी मला गुरुस्तवन करायला सांगितले तेव्हा मनात असं वाटलं की मी हे कसे करू शकेन. मनातले भाव शब्दांकित करणे जरा अवघड आहे कारण मला मराठी इतकी अवगत नाही. परंतु दुसऱ्या क्षणी असं वाटले की पूजनीय स्वामीजी सर्व करून घेतील. याला कारण नुकतीच वाचण्यात आलेल्या दीपे दीपू लावीला या पूजनीय स्वामीजींच्या चरित्र ग्रंथात वाचलेला प्रसंग आठवला. परमपूज्य माधवनाथांनी सद्भक्त मिलिंदांना निरूपण करण्यास सांगितलं असता पूजन स्वामी मकरंदनाथांनी ते निरूपण स्वामी सेवा म्हणून करण्यास सांगितले होते. हा प्रसंग आठवून तसेच पूजनीय स्वामीजी सर्व करून घेतील असे वाटले आणि होकार दिला. सद्गुरु श्रवण करण्यास संधी मिळणे हे दुर्मिळ भाग्य आहे असे मी समजतो. संत गुरु नानकाला एकाने विचारले होते की गुरु आणि गोविंद मध्ये तुम्हाला जास्त कोण आवडतो. तेव्हा नानक म्हणाले सद्गुरु. कारण सद्गुरु हे गोविंदाला पाहण्याची युक्ती दाखवतात आणि गोविंद तर आपल्यातच आहेच आहे. गुरुचे ऋण आपल्यावर अफाट असतं. गुरुची महिमा सांगणे कुणालाही शक्य नाही. संत कबीर म्हणतात सब भूमय कागज करू लेखणी सर्व वन राय सब समुद्रमय मसी करू गुरुगुण लिखान जाय. असे असताना माझ्यासारखा मनुष्य कसं करू शकतो हा तर खरीचा वाटाच आहे. 1971 साली मी पुण्यात नोकरीसाठी आलो. सुरुवातीला मला काम किंवा करिअर हे महत्वाचे वाटायचे. ऑफिसात दिलेली काम जबाबदारी चोखपणे पार पडण्यावरच जास्त भर होता. अध्यात्म परमार्थ गुरु हे सगळं दूरच होतं. माझ्या पत्नीला सुद्धा स्वामी माधवनाथांकडे जाण्यासाठी मी विरोध करत होतो. परंतु कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढल्यामुळे आणि त्यातून उद्भवलेल्या तणावामुळे मला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. त्या तणावातून बाहेर पडण्याच्या निमित्ताने पूजनीय स्वामी माधवनाथांच्या प्रसंगाला आणि प्रवचनाला जायला तयार झालो. सुमारे 1986-87 साली सत्यसाई निलयममध्ये होणाऱ्या दासबोधावरील निरूपणवरील प्रवचनाला प्रथम गेलो. त्या दिवशी पूजनीय स्वामीजी साधक लक्षणावर बोलणं करत होते. त्या दिवशी बोलताना स्वामीजींनी स्वामी स्वरूपानंदांची ओवी उद्धृत केली. साधनी असावे तत्पर संकटे न सांडावा धीर सोहम स्मरणे वारंवार निजांतर चोखाळावे. परमपूज्य स्वामीजींचे हे वाक्य माझ्या हृदयात पूर्ण घर करून बसलं. धीराने जबाबदारीचा ताण पेलू लागलो. काम जास्त तत्परतेने करू लागलो. आपल्या वाट्याला आलेले काम ही साधना असे त्यावेळेला वाटायचे. परंतु घडलेल्या श्रवणामुळे खूप फरक पडू लागला. श्रवणाची गोडी वाढू लागली. गुरुवारी सकाळी 10:30 वाजता होणाऱ्या सत्संगाला येऊ लागलो. या प्रश्नोत्तराच्या श्रवणाने मला माझ्या कित्येक प्रश्नांना उत्तर मिळाले. पूजनीय स्वामीजींनी दिलेली उदाहरणे व्यवहारातली असायचे त्यामुळे त्याचा उपयोग मी माझ्या कामाच्या ठिकाणी करू लागलो. वर्ष 1.5 वर्ष स्वामीजींकडे श्रवणाला जायला लागल्यानंतर अनुग्रह घ्यावा असे वाटू लागले आणि 22 ऑक्टोबर 1988 मला स्वामीजींनी अनुग्रहित केले. तो दिवस माझ्या जीवनातला अत्यंत आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे असे मला वाटते. एका सत्संगात परमपूज्य स्वामीजींना एका साधकाने जीवनात घडोघडी संघर्ष का करावा लागतो, साधकाने त्याला कसे सामोरे जावे असे विचारले असता स्वामीजी म्हणाले, संघर्ष प्रत्येक पावला गणित असतो पण साधकाने त्याला घाबरू नये, धैर्याने सामोरे जावे, काय फळ मिळते ते आपल्या हातात नाही, आपल्या मनासारखं फळ मिळाले तर आनंद आणि नाही तर दुःख पदरी पडतं, त्यामुळे हवे नकोपणा काढून काम चांगल्या तऱ्हेने करत राहावे, चांगल्या कामाचे फळ चांगलेच मिळते आणि ते सुखदायक पण असतं। स्वामीजीच्या या वचनानंतर मी ठरविले, वरिष्ठांनी दिलेली कामं चांगल्या तऱ्हेनेच करावे, जे भगवंताच्या इच्छानेच करायला मिळाले आहे ह्या भावनेने करायचे, माझ्या वाट्यावर आलेले काम मनापासून व्हायला लागले, मनाला समाधान मिळू लागले, कामावरून घरी आल्यानंतर टेन्शनमुळे होणारी चिडचिड कमी झाली। स्वामीजी म्हणायचे, कामावरून घरी आल्यानंतर ऑफिसचा कप्पा बंद झाला पाहिजे, घरी आल्यानंतर मनाचा दुसरा कप्पा उघडायचा, त्यात थोडा वेळ नाम ध्यान किंवा उपासनेला दिला पाहिजे। परमपूज्य स्वामीजींच्या या वचनाने घरी आल्यानंतर समाधानाने राहायची सवय हळूहळू वाढायला लागली। परंतु स्वामी माधवनाथांनी देव ठेवल्यानंतर खूप वाईट वाटले, जणू आधार स्तंभच कोसळला। त्यांच्या पश्चात परमपूज स्वामी मकरनाथांची प्रवचने आणि सत्संगाला जाऊ लागलो। त्यांची प्रवचने सत्संग तितकेच प्रभावी आणि बोधप्रद आहेत। जणू स्वामी माधवनाथच स्वामी मकरनाथ यांच्या रूपाने बोलत आहेत असे वाटते। सुरुवातीला त्यांची भाषा कळायला कठीण वाटायची, परंतु जसजसे केंद्रात येणे चालू राहिले तसतसे मला अर्थ समजायला लागला, खूप छान वाटू लागले। पूजनी स्वामींची विषयाची मांडणी, पूर्वपीठिका, अर्थ उलगडून सांगणे आणि परत श्रोत्यांना रिकॅप म्हणतात तसं थोडक्यात सांगणे, ही सर्व पद्धत मला खूप आवडायला लागली। 2008 मध्ये मी निवृत्त झाल्यानंतर काय करावे असे विचार करत असताना पूजनी स्वामीजींनी मला मंडळाच्या विकास कार्यात सामावून घेतले। मंडळाच्या कार्यात भाग घ्यायला मिळणे माझं भाग्यच आहे असं मी समजतो। पूजनी स्वामींचे एक विशेष गुण ते सांगावे असे वाटते, भोगावेतील विकासाची कामे असो किंवा अध्यात्म मंडळधाम माया अपार्टमेंट किंवा गणेशपुरांची देखभालीची म्हणजे मेंटेनन्सची कामं असो, पूजनी स्वामीजी कामाचे स्वरूप सखोल समजून घेऊन त्याबद्दल खूप मौलिक सूचना देतात। कामं सुसूत राहण्यासाठी अनुभवी लोकांकडून सल्ला घेणे आणि योग्य ती बदल करून कामे कमी खर्चात आणि उत्तम गुणवत्तेची असण्यावर भर देणे हे माझ्या मनाला खूप भावते। नवीन कामाची सुरुवात होताना पूजनी स्वामीजींनी मला सांगितले होते, हे तत्स काम आहे, नियमाप्रमाणे काम होत असलं तरी गळती होत कामाने एवढे पाहून घ्या, हे एक वाक्य खूप काही सांगून जाते। काम करत असताना किती सावध असावे हे वरील वाक्याचे पालन करताना समजून येते। साधकाबद्दल असो किंवा मंडळात काम करणाऱ्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल असो, पूजन स्वामींची आपुलकी हृदयाला स्पर्श करून जाते। हा असा अनुभव सर्व साधकांच्या साधकांच्या अनुभवात आहे। पूजनी स्वामीजी माझ्या मुलाच्या लग्न आले होते, पाद्यपूजा झाल्यानंतर ते म्हणाले, आम्ही तुमचे घरचेच आहोत, तुम्ही येणाऱ्या पाहुण्याकडे लक्ष द्या असे आपुलकीने सांगणारे स्वामीजी सर्वांचे मनोभाव जपत असतात। तसेच एकदा मंडळात फॅब्रिकेशन करणाऱ्याला एका खिडकीला स्टॉपर बसवायला सांगितले होते, परंतु पहिल्या अटेम्प्टमध्ये त्याला जमले नाही। त्या माणसाने सुमारे 2 महिन्यानंतर आपली बुद्धिमत्ता वापरून एक विशेष प्रकारचा स्टॉपर बनवून आणला आणि लावला। आठवणीने काम केल्याबद्दल पूजनी स्वामीजींनी त्याचे फार कौतुक केले। आपुलकीने दिलेल्या त्या कौतुकाच्या थापेने तो तर भारावून गेला। आपल्या केंद्रात येणाऱ्या श्री गोपाळराव जोशी यांनी पूजनी स्वामीजींकडे गीता दर्शन हा ग्रंथ कानडी भाषेत अनुवाद करण्याची इच्छा प्रकट केली। त्यांच्या अनुमतीने श्री जोशींनी 2 अध्याय अनुवाद करून पूजनी स्वामीजींना दिले। हा अनुवाद बरोबर झाला आहे की नाही हे तपासायचे काम तुम्ही कराल का असे स्वामीजींनी मला विचारले। माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही, तो आनंद सांगण्यासारखा नाही। दोन अध्यायांचे अनुवाद करेक्शन केल्यानंतर असे वाटले की संपूर्ण ग्रंथच अनुवाद करावा. पूजनीय स्वामीजींच्या कृपेने हा संपूर्ण ग्रंथाचा अनुवाद तपासणे सुद्धा पूर्ण झाले. असे म्हणतात की ऐकणे किंवा पाहणे यापेक्षा अनुभवणे चांगले असते. जे शिकवले आहे माझे प्रोफेसर असे म्हणायचे, माझे लेक्चर नुसते ऐकू नका, मी जे शिकवले आहे आणि समजले आहे त्या आधारे आणि पुस्तकाच्या आधारे परत परत चिंतन करून लिहून काढा. हे केल्यास परीक्षेत मुळातच प्रॉब्लेम येणार नाही. लिहून काढणे ही एक विषयात गुंतून सखोल अर्थगुरू समजून नंतर लिहिणे ही जरी अवघड बाब असली तरी अभ्यासादृष्टीने उत्तमच आहे. हा अनुभव मला अनुवादाचे चेकिंग करताना आला. अनुवादाचे चेकिंग तपासणी करताना बहुतेक पॅराग्राफ दोन किंवा तीन वेळा वाचावे लागले. अल्टरनेट शब्द टाकले तर कसे ह्या पॅराग्राफचा तात्पर्य समजेल किंवा कानडी भाषेतला कुठला शब्द योग्य वाटतो असे विचार करत असताना अध्यायाचं पानन पान परत परत वाचावं लागले. त्यामुळे त्यातला बोध समजू लागला. अनुवादाची तपासणी ऍट अ स्ट्रेच सलग करता आल्यामुळे कंटिन्युटीही राहिली. पूजनीय स्वामीजींनी दिलेले हे कार्य मला खऱ्या अध्यात्माच्या खऱ्या विषयाकडे नेणारी होती. एरवी इंजिनिअरिंग मेंटेनन्स किंवा सिव्हिलची कामे करणाऱ्याला मला पूजनीय स्वामीजींनी ही संधी दिलेली होती. भगवद्गीतेचा खरा अर्थ त्यात दूध देऊन गुंतून अभ्यास करून चिंतन केल्यामुळे कळतो हे मला ठामपणे कळाले. परमपूज्य स्वामीजींनी दिलेल्या अनुवादाच्या तपासणी कामामुळे माझी शिकवणच केलेली आहे असे मी समजतो. अशी सेवा माझ्याकडून करून घ्यावी अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.
एक सर्व साधकांना नम्र विनंती आहे, पुढे सरकून मागणं थोडस पुढे सरकून घ्यावं सगळ्यांनी. स्वामीजींचं सर्व साधकांवर कायम लक्ष असतं. अगदी मनापासून त्यांनी केलेली प्रार्थना आपण फेस करत असलेला प्रॉब्लेम लगेच सोडवते असा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. माझं हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी असाच एक छोटा अनुभव मी आपल्या सर्वांना इथे सांगेन. ऍक्च्युली आता लास्ट इयर इंजिनिअरिंगच्या एक्झामच्या दुसऱ्या पेपरला मला खूप टेन्शन आलं होतं. पहिला पेपर जरा अवघड गेल्यामुळे दुसरा पेपरचा अभ्यास होत नव्हता. पहिल्या पेपरचे विचार मनात येत होते आणि खूप अस्वस्थता वाटायची आणि स्वामीजी जे सांगतात ते आपल्याला जमत नाही असा विचार मी अजून डिप्रेशन घ्यायचं. मी जिथे अभ्यासाला बसतो त्या स्टडी टेबलच्या मागे स्वामीजींचा फोटो होता आणि जिथे अभ्यासाला बसतो त्याच्या शेजारी एक शेल्फ होतं आणि त्या शेल्फच्या जवळच्या भिंतीला टेकून मी त्यांचा एक शेजारी असलेला ग्रंथ असा टेकवून ठेवला की जेणेकरून मला अभ्यास करताना तो नेहमी सारखा दिसत राहील. कारण कसं व्हायचं की मी खाली अभ्यासाला मान खाली घातली की सारखं परत विचार येऊ लागायचं आणि पुढचं नाहीच राहायचं, काहीच जमायचं नाही. त्यामुळे जेव्हा ती वर येईल तेव्हा कायम स्वामीजींचा फोटो दिसावा अशी माझी अपेक्षा होती म्हणून मी तो फोटो मला दिसेल असा लावून ठेवला. त्यामुळे अभ्यास करताना जरी असं टेन्शन आलं तरी त्या अभ्यासावर स्वामीजींचं लक्ष आहे असा विचार जरा हलकं वाटायचं आणि त्यांनी कॉन्फिडन्स वाढला आणि दुसरा पेपरही खूप चांगला गेला. असाच काहीचा अनुभव सद्भक्त निधीमाताई झगडे यांचा आहे. त्या आता सद्गुरुचरणी त्यांचं भावपुष्प अर्पण करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गेले अनेक वर्ष आपल्या केंद्रात सद्गुरु श्रवणाचा उपक्रम सुरू आहे. अनेक साधक परमपूजनीय स्वामीजींबद्दल अंतःकरणापासून भरभरून बोलत असतात तरी पण स्वामीजींचे पूर्ण वर्णन झाले असे वाटत नाही. म्हणून प्रत्येक गुरु श्रवणाच्या वेळेला स्वामीजींबद्दल स्वामीजींच्या गुणांबद्दल ऐकताना त्यात एक नाविन्याची भरच पडत असते. पुढील गुरु श्रवणाच्या वेळेला एक वेगळीच उत्सुकता मनात असते. आश्चर्य म्हणजे सर्व स्वामी माधवनाथांच्या बाबतीत जसे घडत आहे तसेच्या तसे स्वामी माधवनाथांच्या बाबतीतही घडत आहे. माझ्या सद्गुरूंचे स्तवन करताना बुद्धीची मनाची हृदयस्थ भावाची मर्यादा लक्षातच आहे. तरी सुद्धा असे वाटते की सद्गुरू म्हणजे भगवंताचे सगुण रूप आहे, म्हणून त्यांच्याबद्दल काही बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. साधारणपणे 1990 साली स्वामीजींकडे मी आणि माझी बहीण प्रथमच आलो होतो. तेव्हा आम्ही 7वी 8वीत होतो. स्वामीजींना बघितल्यावर पहिल्याच दर्शनात स्वामीजी आम्हा दोघींना खूप भावले. स्वामीजींची परमात्म क्षेत्रातील उंची समजण्याचे माझे वय नव्हते, तरी पण मला असे नक्की जाणवले की हे आपले कोणीतरी जवळचे आहेत. स्वामीजींनी प्रसाद म्हणून खडीसाखर दिली. त्यांना नमस्कार केल्यावर माझ्या डोक्यावरून आणि पाठीवरून खूप मायेने हात फिरवला. लहान वयात सुद्धा प्रेमळ मायेचा स्पर्श खूप आवडला आणि त्यानंतर स्वामीजींकडे अधूनमधून यायला लागले. स्वामीजींच्या रविवारच्या प्रवचनात खूप साधक होतात म्हणून मलाही यावेसे वाटायचे, पण तेही जसे जगेल तसे मी येत होते. स्वामीजी परमार्थाविषयी अत्यंत तळमळीने सांगायचे. ते काय सांगतात हे त्या वयात माझ्या लक्षातच नव्हते, पण एवढे मात्र समजले होते परमार्थ हा खूप सुरुवातीपासून आयुष्यात केला पाहिजे. स्वामीजींच्या सांगण्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला होता. म्हणून की काय दहावीत असतानाच अनुग्रह घ्यावा असे वाटू लागले. स्वामीजींनी अत्यंत कृपाळूपणे त्या विचाराला संमती दिली आणि 1996 साली अनुग्रह दिला. माझ्या आईने श्री गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतला होता. ती अतिशय धार्मिक होती. स्वामीजींनी मला अनुग्रह दिला या गोष्टीमुळे आईला फार आनंद झाला. दिवस बोलता बोलता झपाट्याने पुढे जात होते. 1996 साल चालू होते. गुरु पौर्णिमेच्या आधी जे गुरुपूजन होत असे तो काळ होता. स्वामीजींचे गुरु पौर्णिमेच्या 2 दिवस आधी स्वामी माधवनाथांच्या गुरुपूजनासाठी मी गेले होते. तो दिवस तो क्षण माझ्या हृदयात कायमचा कोरला गेला, कारण स्वामीजींच्या सगुण रूपाचे ते शेवटचे दर्शन ठरले आणि हा क्षण माझ्या कायमचा लक्षात राहण्याचे दुसरे कारण म्हणजे स्वामीजींची पूजा झाल्यावर त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. अंतःकरण सद्गदित झाले होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. सर्व जगाचा विसर पडला होता. असे वाटत होते स्वामीजींचे रूप जेवढे डोळ्यात साठवता येईल तेवढे साठवण्याचा प्रयत्न करू. म्हणून डोळ्यातील अश्रू पुसत मी स्वामीजींच्या चेहऱ्याकडे बघत होते. तर माझ्या असे लक्षात आले त्यांची प्रेमळ नजर माझ्यावर फिरावली आहे. माझ्या डोळ्यात बघत स्वामीजी म्हणाले, काहीही झाले अगदी काहीही झाले तरी केंद्र सोडायचं नाही. त्यावेळेला या वाक्याचा अर्थ माझ्या लक्षात आला नाही, पण त्यातील गर्भित अर्थ अल्पशा प्रमाणात का होईना आता माझ्या लक्षात येत आहे. 1996 साली गुरु पौर्णिमेच्या अत्यंत पावन दिवशी परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी आपला देह सद्गुरु चरणी समर्पित केला. मला अतिव दुःख झाले. विचाराच्या अंगाने मी थोडी सैरभैर झाले होते. याच दरम्यान माझ्या आईचेही दुःखद निधन झाले. अधिक सद्गुरु विरहाचे दुःख होते. त्यात आईच्या अचानक जाण्याने या दुःखात भरच पडली होती. या काळात मनाच्या अशा नाजूक स्थितीत असताना मी स्वामी मकरंदनाथांच्या रविवारी सकाळी होणाऱ्या ज्ञानेश्वर प्रवचनाला जाण्यास सुरुवात केली. माधवनाथांचे प्रवचन ऐकताना मनाला जसे खूप शांत वाटायचे, खूप समाधान मिळायचे, तोच अनुभव पुन्हा येऊ लागला. व्यतीत झालेल्या मनाला स्वामीजींच्या दर्शनाने प्रसन्नता प्राप्त होऊ लागली. स्वामी माधवनाथांच्या प्रवचनात मी जात होते, पण वयाने लहान असल्यामुळे त्याचे आकलन नीट होत नव्हते. ही उमीव भरून निघायला लागली. स्वामीजी प्रत्येक साधकाच्या वैयक्तिक परमार्थासाठी किती कष्ट घेत आहे हे जाणू लागले. हे सगळे हे एकीकडेच होत असताना दुसरीकडे असं वाटायचं की परमपूजनीय स्वामीजींचा जवळ संवाद मिळणार का, परमपूजनीय स्वामीजी व सौ मधुरामावशी यांच्याशी थेट संवाद साधता येईल का, असे प्रश्न मनात असतानाच भगवंतांनी मोठ्या स्वामीजींनी एक गोष्ट अगदी सहजपणे घडून आणली, ती म्हणजे मधुरामावशी आणि स्वामीजींची भेट होण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची माझी इच्छा अचानकपणे पूर्ण झाली. 2007 साली स्वामीजींच्या नात्यातील एका लग्न समारंभाकरिता मी व स्वामीजी व सौ मधुरा मावशी आले होते. मी तेथे उपस्थित होते. मी मधुरा मावशींशी बोलायला गेले. त्या म्हणाल्या, मी ओळखते तुला. पुढे म्हणाल्या, अगं तू स्वामीजींना सुद्धा भेट, त्यांच्याशी सुद्धा बोल. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला, कमालीचा आनंद झाला. त्या क्षणी प्रकाशाने मला मोठ्या स्वामीजींची आणि सरलाईंची आठवण झाली. त्याच भावात असताना मधुरामावशी समवेत स्वामीजींशी दोन शब्द बोलले. अत्यंत अल्प संवाद स्वामीजींबरोबर साधता आला, पण त्याचा खूप खोलवर ठसा माझ्या अंतःकरणात झाला. 30 जुलै 1996 नंतर प्रथमच मी इतकी तृप्त अशी झाली होते. यात समाधानात असताना घराकडे पावले कशी वळली आणि घर कधी आले हे माझे मनच कळले नाही. स्वामी माधवनाथ हे स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने कसा संभाळ करत आहे याची जाणीव दिवसेंदिवस वाढायला लागली. पुन्हा एकदा स्वामीजींसारखा महापुरुष भेटला याचे माझे मनात अश्रू वाटू लागले. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वामुळे, त्यांच्या प्रवचनातील सत्संगातील मार्गदर्शनामुळे मी अत्यंत प्रभावित होऊ लागले. 30 जुलै 1996 नंतर जी एक दुःखाची छटा माझ्या अंतःकरणात होती ती नाहीशी झाली. त्याची जागा नव्या जोमाने नव्या उत्साहाने परमार्थ करण्याच्या उमेदीने घेतली. स्वामीजींच्या अंगभूत दैवी गुणांचा मला प्रत्यय येऊ लागला. स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत ज्ञान, स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत कारुण्य, स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत प्रेम. स्वामीजींचे गुणवर्णन करायचं झाल्यास असे सांगावेसे वाटते की अनेक गुण स्वामीजींच्या ठिकाणी आश्रयाला आले आहेत, त्यामुळे या गुणांचे महत्व वाढले आहे. या महिन्याची मध्यवर्ती संकल्पना प्रेमभाव अशी आहे, म्हणून स्वामीजींच्या ठिकाणी जे प्रेम आहे त्यावर थोडे सविस्तर बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वामीजींचे भगवंतावर आत्यंतिक प्रेम आहे, म्हणून तर प्रवचनात जर कधी श्री पांडुरंगाचा विषय आला तर त्यांचे गुण अगदी दाटून येतात. स्वामीजींचे त्यांच्या सद्गुरूंवरही आत्यंतिक प्रेम आहे, म्हणून तर पुण्याला जेव्हा रात्री भूकंपाचे धक्के बसले तेव्हा अर्धांग वायूने बिछाणून पडलेल्या सद्गुरूंची स्वामीजींना अतिशय तीव्रतेने आठवण झाली. स्वामीजींचे सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेवरही अत्यंतिक प्रेम आहे, म्हणून तर ते असे म्हणू शकतात की असा एकही दिवस गेला नाही की मी ध्यान केले नाही. स्वामीजींचे सद्गुरू कार्यावरही अत्यंतिक प्रेम आहे, म्हणून तर मुले लहान असताना प्रपंचाचा स्वतःचा विचार न करता बँकेच्या नोकरीतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली. स्वामीजींचे ज्ञानेश्वरीवरही अत्यंतिक प्रेम आहे. दर रविवारी होणाऱ्या ज्ञानेश्वरी प्रवचनाला फार मोठ्या प्रमाणात साधकांची उपस्थिती असते. स्वामीजींचे तरुणांवर विशेष प्रेम आहे, म्हणून तर सुशिक्षित तरुण मोठ्या संख्येने त्यांच्याकडे आकर्षित होत आहे. स्वामीजींचे सर्व साधकांवर खूप प्रेम आहे, म्हणून तर सर्वांना स्वामीजी खूप जवळचे वाटतात. स्वामीजींचे इतर संतांवरही खूप प्रेम आहे, म्हणून तर श्री क्षेत्र पंढरपूर येथे 2011 साली जी आनंद यात्रा झाली त्यात स्वामीजींनी संतपूजन केले. स्वामीजींच्या ठिकाणी प्रेमभाव इतका व्यापक झाला आहे की आपल्यालाही त्यांच्याकडून प्रेमभाव या गुणाचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. स्वामीजींचे आत्म्यावर जे प्रेम आहे त्यामुळेच ते कायम आत्मभावात राहू शकतात. सध्या दासबोधातील सख्य भक्ती हा विषय सुरू आहे. 2 जुलैच्या रविवारी श्री गिरीश काकांचे दासबोधावर प्रवचन झाले. त्यातील एक वाक्य मला अतिशय भावले. ते म्हणजे दासभक्ती, भक्तीमध्ये भक्ताच्या हृदयात भगवंत प्रवेश करतो आणि सख्य भक्तीमध्ये भगवंताच्या हृदयात भक्ताला प्रवेश मिळतो याच वाक्याचा आधार घेऊन स्वामीजींच्या सख्य भक्तीबद्दल असे सांगायचे वाटते की भक्त जिथे राहायला असतो तिथे भगवंताला येऊन राहावेसे वाटते. म्हणून तर गणेशपुरम वास्तूमध्ये पांडुरंगाचे मंदिर आणि स्वामीजींचे निवासस्थान हे एकत्र बघायला मिळते. गणेशपुरम मध्ये जेव्हा श्री पांडुरंगाची मूर्ती आणण्यात आली होती तेव्हा थोडा वेळ आधी स्वामीजी काही साधकांसमवेत ध्यान मंदिरात बसले होते. स्वामीजी काही विठुमाऊलींची भजनी सांगत होते त्यावेळी आणि बाकीचे म्हणत होते. जेव्हा प्रत्यक्ष मूर्ती ध्यान मंदिरात आणण्यात आली त्यावेळी स्वामीजी ज्ञानेश्वर महाराजांचा बहु आदरची जीवापासून या हा अभंग अतिशय प्रेमाने सांगत होते. हा केवळ योगायोग नव्हता, भगवंतावर अत्यंत प्रीती असली की काय घडू शकते याचेही एक सर्वोत्तम उदाहरण होते. स्वामीजी तुमच्यावर आणि मधुरा मावशीवर अंतःकरणापासून प्रेम करण्याचा तुम्हा दोघांवर पूर्णपणे शरणागत होण्याचा मी मनापासून प्रयत्न करीत आहे. त्यासाठी तुमच्या कृपा आशीर्वादाची गरज आहे. त्याचबरोबर अंतःकरणापासून अजून एक इच्छा व्यक्त करीत आहे. देहाला कधीतरी आणत आहे, जीवनाला कधीतरी आणत आहे. ही वेळ जेव्हा जवळ येईल तेव्हा तुम्हा दोघांजवळ माझी अशी प्रार्थना राहील. इतना तो करना स्वामी जो जो प्राण तुम से निकले.
आपल्या केंद्रात खूप पूर्वीपासून अभंग सेवा करणाऱ्या काही साधिकांपैकी एक म्हणजे सद्भक्त मेधाताई गांधे. परंतु जे स्वामी माधवनाथांना मेधामावशींचे भावपूर्ण अभंग आवडत असत, सुरेल आवाजाच्या मेधामावशी गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचे अभंग खूप भावानी सादर करतात. मेधामावशी आता अभंग सेवा सादर करतील.
कृपावंत भला सद्गुरुला भला, कृपावंत भला सद्गुरुला भला. अंगीकार केला ते माधा, अंगीकार केला ते माधा. कृपावंत भला सद्गुरुला भला, कृपावंत भला सद्गुरुला भला. अंतरीची खूण दाखवणी मद, अंतरीची खूण दाखवणी मद. सोहमंत्र गुर सांगितले, सोहमंत्र गुर सांगितले. कृपावंत भला सद्गुरुला भला, कृपावंत भला सद्गुरुला भला. ठाईची लागली अखंड समाधी, आईची लागली अखंड समाधी संपली उपाधी अवितेची संपली उपाधी अवितेची कृपावंत भला सद्गुरुला भला कृपावंत भला सद्गुरुला भला स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला संसार कधाला मोक्ष मय संसार कधाला मोक्ष मय मोक्ष मय कृपावंत भला सद्गुरुला भला अंगीकार केला ते माधा अंगीकार केला ते माधा कृपावंत भला सद्गुरुला भला कृपावंत भला सद्गुरुला भला सद्गुरुला भला सद्गुरुला भला
नेहमीप्रमाणेच मेधा मावशींनी खूप सुरेला माझा अभंग म्हटला. स्वामीजींचं युवा साधकांवरचं प्रेम आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आपले आपण सगळेच अनुभवतोय. आमच्या एज ग्रुपच्या साधकांचं एक शिबिर नुकतंच जून महिन्यात झालं. स्वामीजींनीच हा विचार कोऑर्डिनेटर लोकांसमोर मांडला होता. आमच्या एज ग्रुपमध्ये साधनेतील तत्परता वाढावी किंवा उत्साहानी आणि अधिक जोमानी साधना व्हावी अशी यासाठी ते विशेष प्रयत्नशील असतात. परमपूज्य स्वामी माधवनाथांनाही युवा साधकांवर खूप प्रेम आणि विश्वास होता. त्यांच्याकडे तरुण वयात आकर्षित झालेल्या आणि त्यांचं भरभरून प्रेम अनुभवलेल्या साधकांपैकी एक म्हणजे सद्भक्त शशांकाका पुरंदरे. शशांकाका हे मिलिंद काका पंकज काका आणि सुनील काका या सगळ्यांबरोबर स्वामीजींकडे आले. शशांकाकांनी मायक्रोबायोलॉजीमध्ये एमएससी केलं आहे आणि सध्या ते सिरम इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करत आहेत. मला असं कळलंय की त्यांना गमतीमध्ये सैनिक असं म्हणायचे. तर अशा काही आठवणी आणि आपले भाव शशांकाका आता स्वामीजींच्या चरणी अर्पण करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु पौर्णिमेनिमित्त सध्याची भावसुमनं अर्पण केले जात आहेत. हा एक भावाचा कल्लोळ आहे असं वाटतं. बघा किती साधी सोपी छोटी घटना आहे की सद्गुरूंचं स्मरण होतं. म्हणजे काय होतं? स्मरण तयासे होता साचे चित्ती हर्ष नमावे म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. त्यांचं नुसतं स्मरण जरी झालं बघा आपण की आपण डोळे मिटलेत आणि समोर मातोश्रींसह स्वामी माधवनाथ स्वामी मकरंदनाथ आपलं चित्त एकदम आनंदाने भरून जातं. स्वामी माधवनाथांचं पहिलं दर्शन मला आठवतंय 1979 असंच जुलै ऑगस्ट काळ असेल त्यावेळेस माझे प्राध्यापक मिलिंद वाटवे त्यांच्यामुळे हा योग आला. ते कुठेतरी महाराजांकडे जातात असं माहिती होत. आता महाराज म्हणले की त्यांनी विचारलं की त्यांचा मठ कुठे आहे त्यांचा आश्रम कुठे आहे. ते हसून म्हणले की त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना पत्नी मुलं बाळ आहे त्यांचं दुकान आहे. मला खूप आश्चर्य वाटलं की महाराज आणि दुकान आणि मग ते म्हणले की तुझ्या घराजवळच त्यांचं प्रवचन आहे हरणेश्वर मंदिरात, तुला येत असं तरी ये. तर मला पहिला जो लाभ झाला स्वामीजींच्या प्रवचनाचा तो अरण्येश्वर मंदिरात. अर्थात स्वामींचं प्रवचन म्हणलं की आपल्याला कल्पना आहे की किती सुंदर रसाळ प्रवचन असत, पण त्यापेक्षा त्याच्यानंतर कार्यक्रम होता त्याच्यामुळे मी जास्त भरवून गेलो. ते प्रवचन संपल्यानंतर समोर तिथे कावरे कोल्ड्रिंक्सवाल्यांचं घर आहे, तिथे आम्ही आईस्क्रीम खायला गेलो होतो आणि तिथे स्वामींचं जे रूप बघितलं की इतके मिश्किल, महाराज म्हणले की असं वाटतं की एकदम गंभीर असतील, ते इतके मिश्किल होते, हसत होते, हसवत होते. मला फार म्हणजे फार आश्चर्य वाटलं आणि तेव्हापासून त्यांची जी मोहिनी पडली ती कायमचीच. आणि मग असं लक्षात आलं की हे आपल्याला अवेलेबल आहेत, दुकानात असतात, भागेश्वर निवासात त्यांची प्रवचन चालतात. आणि मग एक छंदच लागला की दोन तीर्थस्थानं होऊन गेली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि खूप रसाळ अशी प्रवचन असायची. मला जर प्रवचनाविषयी कोणी विचारलं तर मी म्हणेन की त्याच्यात मला पांडित्यापेक्षा हे भरभरून प्रेम जे असतं भगवंताविषयी सद्गुरूंविषयी इतकं भरून व्हायचं की सगळे श्रोते अक्षरशः त्यात मारून निघायचे. असा तो एक विलक्षण प्रेमभाव भरून असायचा. काय ते कधीच कोणाला इम्प्रेस करण्याकरता प्रवचन देत होते, कोणाला काही सांगण्याकरता म्हणजे एक्सप्लेनेशन आपण म्हणू स्पष्टीकरण असं काही नव्हतं, नुसता प्रेमभाव भरून असायचा. पहिली आठवण जी आहे ती मातोश्रींची, अर्थात 1889 चा काळ असेल. स्वामीजी पावसला जाणार होते पावसानंद यात्रेला आणि त्यावेळेस मग घरात तिथे माया पण म्हटला कोण राहणार, ईश्वरी लहान होती त्यामुळे असं ठरलं की मी ईश्वरी आणि अंजू आम्ही तिथे राहू. आणि मग स्वामीजी दोन तीन दिवसांनी परत आले. स्वामीजीच्या वेळेला येणार ती वेळ माहिती होती, संध्याकाळच्या स्मरणानंतर परत आले. तर अंजुनी माझ्या पत्नीनी आणि त्यावेळेस सगळ्या लिंगले पंडीच्या मदतीला होत्या, त्यांनी सगळ्या स्वयंपाक करून ठेवला होता आणि स्वामीजी आले की त्यांना गरम पोळ्या भरायचे असा तो प्रकार होता. स्वामीजी आले आणि आश्चर्याची गोष्ट अशी की मातोश्री पहिलं सगळं आवरून लगेच कडक स्वयंपाक घरात आणि मी बाहेर होतो मला कल्पना नाही. तर स्वामीजींची एकदम हा करी शशांकर तू पण ये मी बघतो. तर मातोश्री तिथे फुलके करायला उभे होते. आपण विचार करा 70-72 वय एवढ्या प्रवासातून दमून आलेला पण किती प्रेमभाव असेल, किती गुरुनिष्ठा भक्तिनिष्ठा असेल, त्या फुलके करायला उभे होते. आणि स्वामीजी मला म्हणत होते की शशांक तुम्ही माझ्याबरोबर बैस, तुला तरी हा फुलका कधी खायला मिळणार, याला महाराज फुलका म्हणतात कारण मी खाताना हा फुलका. तर असं त्या दोघांचं जे प्रेम होतं अतिशय विलक्षण असं होतं. आणि याचबरोबर स्वामींचा मिश्किलपणा असा असायचा की त्यावेळी जी केंद्र झाल्याची कुमारस्ते असतील आणखी शेखर परांजपे म्हणा किंवा फांडेकरांकडे असा कुठेतरी प्रसंग मला आठवतो. त्यांच्यासमोर अशा साधिका बसलेल्या होत्या, एका साधिकाकडे बघून म्हणले की यांचा जो समाज आहे त्यांच्याकडे भूतदया अहिंसा असा प्रकार खूप असतो. आम्ही सगळे चकितून बघत होतो कारण ते फिरक्या खूप घ्यायचे, त्यामुळे केव्हा गंभीर बोलतात केव्हा फिरक्या घेतात कळायचं नाही. आणि आपल्याला दुसरंही सांगावं वाटतं की मकरांना जरी खूप बरोबर खूप गंभीर वाटलं तरी ते पण भयंकर मुश्किल आहे. आपण जर कधी त्यांच्याबरोबर असं तिथं कार्यक्रम सोडले, केवळचे कार्यक्रम जर सोडले आणि गप्पा विनोद चालतात ते जोरदार जोरदार फिरक्या घेतात आणि अतिशय गंभीर होऊन फिरके घेतात, त्यामुळे आपल्याला कळतही नाही की आपली फिरकी घेतली आहे का कोणाची फिरकी घेतली आहे. तर तसं स्वामीजी त्या दिवशी त्या बहिणीकडे म्हणून म्हणत होते की याच्या समाजात खूप भूतदया वगैरे असा प्रकार आहे. आम्ही बघत होतो ते म्हणले बघा आपण कसं मुंगे आले की आपण लगेच मुंग्यांची पावडर घालतो झाडून टाकतो, त्यांच्याकडे मुंग्याला देखील साखर घालतात. पण म्हणले हे ठीक आहे गाईला काहीतरी गवत वगैरे घातलं, पण म्हणजे आता ढेकून ढेकळ्यानं का देणार. आमच्या असून असून थोडे वाटवलं की स्वामीजी कुठल्या पद्धतीने सांगतायत. आणि मग ते म्हणले आता काय करतात ते एखाद्या माणसाला काही पैसे देऊन भाड्याने घेतात की काही काही एका खाटेवर झोपायत याच्यावर ढेकून असतील. आणि ती समोरची साधिका खूप गजा होत आहो नाही हो नाही हो अरे सद्गुरू म्हणतात तर खोटं कसं म्हणतील, सद्गुरू सांगतात ना असं करून ते जे हास्य कल्लोळ इतका उडून गेला होता. तर असं एक स्वामीजींचं रूप. आणि हे स्वामीजी जेव्हा साधारणतः वाटतं 82-83 काळ असेल, आम्ही सगळे नागपूरला चाललेलो होतो. त्यावेळेस नागपूरला जायचं म्हणजे एक मोठा तो महाराष्ट्र एक्सप्रेस असं की बोगी बुक करायची वगैरे प्रकार असायचा. त्या वर्षी असं झालं की एक बोगीच्या बोगी आम्ही बुक केलेली होती आणि त्यामुळे त्या बोगीमध्ये सगळं आमचंच पराजय होतं. तिथे काहीतरी मध्ये मला वाटतं सकाळी 9:30-10 सुमारास कुठेतरी स्टेशन येतं भुसावळ जळगाव, मला वाटतं नक्की माहिती नाही. आणि तिथून पुढे ती तिथली काही लोक अपडाऊन करणारे डेली तिथे चढतात आणि मग 1-1.5 तासांनी किंवा 1/2 तासांनी ती माणसं उतरतात. असा तो त्यांचा नित्याचा कार्यक्रम असतो. आम्ही जेव्हा तिथून प्रवास करत होतो तेव्हा असं झालं की कोणातरी असं वाटलं बोगी आपण दूर केली, आपण सगळं खिडक्या दार बंद करू, कोणीही लोक येतात कामा नये. आणि जेव्हा ते स्टेशन आलं की लोक खूप जोरजोरात त्याच्यावर वागवायला लागली आणि मग कुठल्या तरी नेहमी क्रॉस करायला तिथे आमच्या बरोबर त्यांच्या लक्षात आलं की हे खूप विचित्र प्रकार होणार आहे. आपण जर दार उघडलं गेलं, पटकन दार उघडलं गेलं की लोक फार चिडलेली होती आणि काहीही करू शकतील असा प्रकार असतो. कारण नंतर असं ऐकण्यात आलं की ती लोक चालत्या गाडीतून लोकांना फेकूनही देऊ शकतात, एवढी त्यांची विचित्र मानसिकता असते. एवढी सगळी अशी भडकलेली मंडळी या झाल्यानंतर साहजिकच आम्ही पुढे 2-4 मुलं जी होतो त्यांच्यात थोडीशी धक्काबुक्की झाली. तेवढ्याच स्वामीजी मागून आले, इतक्या झटकन स्वामीजी आले की कळलं पण नाही. आपल्याला आश्चर्य वाटतं एवढे मोठे स्वामीजी अद्भुत स्वरूप. त्यांनी चक्क हात जोडून त्या मंडळांची माफी मागितली. ते म्हणले की आमच्याकडून चुकून असं झालं, आपण कृपया माफ करा. त्या मंडळींचा एकदम जोरच उसरून गेला. पुढे एकही अशी विचित्र घटना घडली नाही. ते त्यांच्या जागी सगळे बसले आणि मग त्यांनी मेजाला वेगळे सांगितलं, चल जरा आपण एखादा अवंग म्हणून सगळंच ते वातावरण एकदम सैलावून गेलं. अशी वेगवेगळी स्वामींची रूप पाहायला मिळाली. नागपूरचाच प्रसंग आहे, स्वामी मकरंदनाथांच्या बाबतीत घडलेला. आम्ही अशा कुठे आनंद यात्रेला गेलो की सगळेच कार्यक्रम म्हणजे स्वामींच्या बरोबरच्या कार्यक्रम असायचे ते सोडून क्रिकेटही खेळायचो, ध्यान करायचो, नाम घ्यायचो, असे सगळे उद्योग चालू असायचे. एकदा असं झालं की दुपारचं जेवण झालं होतं आणि असं टूम निघाले की तिथे जवळच एक रामकृष्ण मिशनचा मठ आहे, तिथे आपण जाऊयात. साहजिकच लीडर मकरंदनाथच असायचे. ते म्हणले की ती गोष्ट व्हायची तसे आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. मी म्हटलं चला दर्शन तर घ्यायचं, जाऊन दर्शन घेऊन घेऊया. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी व्यवस्थापकांना विचारलं की त्या ध्यानाला बसायची जागा वगैरे आहे का. तसा गोळा झाला, एवढं जिलबीचं जेवण झालं होतं आणि ध्यान आपलं ध्यान तर काय होणार नाहीये. पण त्यांच्या पुढे काय बोलायची प्रार्थना नव्हती. पण मी म्हटलं चला आपण प्रयत्न तर करूया. सगळ्या तिथे ध्यानाच्या खोलीमध्ये बसलो. त्यांनी आम्हाला खोली तरी ते बसलो. आम्ही 5-10 मिनिटं गेली, माझ्या आपल्या डुलक्या सुरू झाल्या. म्हटलं हे काय खरं नाही. मी डोळे उघडून बघितले ते एकदम अगदी व्यवस्थित धरणं बसलेले होते. म्हटलं हे आपला काहीतरी गडबड होते. बाहेर गेलो, तोंडावर पाणी मिळणे मारलं, जरा थोडं इकडे इकडे फिरलो, परत येऊन बसलो. आणि मग आश्चर्य म्हणजे जवळ तास 1.5 तास एकदम शांत आणि छान असं ध्यान झालं. हा जो एक जिद्दीचा भाग आहे की कुठलीही परिस्थिती असो थोडा जरी काय मिळाला तरी आपण तो असं कट्टानी नाम घेणं, कट्टानी ध्यान करणं हा स्वामींचा विशेष गुण आहे. स्वामींच्या बाबतीतला म्हणजे स्वामी मकरंदनाथांच्या बाबतीतला अजून एक प्रसंग. आम्ही 12 मतीला गेलो होतो, काहीतरी 83-84 चा काळ असेल. आणि त्यावेळेस आमची राहायची व्यवस्था तिथे देवळे म्हणून एक जण आहेत, त्यांचं राम मंदिर पण आहे, तिथे केली गेलेली होती. तर आम्ही काय तिथे असे त्यांनी एक मोठा हॉल दिला, तिथे आम्ही आमच्या सगळ्या पथरा टाकल्या आणि जस्ट असे जाऊन तिथे फिरवतोय. तेवढ्यात एक स्त्री म्हणजे अशी घरंदाज स्त्री हातात एक मोठा ट्रे आणि त्याच्यात चहाचे प्याले भरले असे घेऊन आल्या. तर त्यावेळेस आम्ही थोडे शांकू होतो सगळे की चहा बिया म्हणजे आपण काही कोणी पियत नाही अशा भावाने सगळे होतो. ज्याला घ्यायचं असेल तर जाऊन घेऊ चहा. आणि सगळे आम्ही असे थोडस रिलॅक्स होतो आणि स्वामीजी काहीतरी मागे सामान विमान लावत होते त्यांचं, त्यामुळे त्यांचं लक्ष नाही गेलं. पण जेव्हा त्यांना चाहू लागले त्यांनी ओळून बघितलं तर बाई आलेल्या त्या एकदम धावत त्या बाईंच्याकडे गेले आणि म्हटले काकू तुम्ही चहा घेऊन कसं काय आला. त्या देवळे त्या देवळ्यांच्या ज्या पत्नी होत्या म्हणजे ज्यांचं ते घर मालकीण बाई ज्याला म्हणू त्या ते प्रत्यक्ष सगळ्या चहाचे कप घेऊन आले होते. आणि मग त्यांनी जाऊन पटकन त्यांच्या हातातला चहा घेतला, त्यांना विचारलं की तुम्ही कशाला हे आणलं, आम्हाला सांगायचं होतं, धाक मारायची होती, कोणा करवी तरी पाठवायचा होता. आपल्याला जर एखादी व्यक्ती माहिती नसेल तरी तिच्या त्या व्यक्तीचा इन्सल्ट किंवा अपमान आपल्याकडून चुकून होता कामा नये. पटकन त्यांनी ती गोष्ट करून पण टाकली होती आणि आम्ही सगळे खजील झालो की आपण साधे उठू शकलो नाही आणि तो एवढा मोठा ट्रेक आहे भरून घेऊन आलेला आपण आता कोण त्याचं कारण घेऊ शकलो नाही. असं स्वामींचं व्यक्तिमत्व. असे प्रसंग खूप सांगता येतील कारण हे जे प्रसंग आपण जे शेअर करतो त्याच्यातून आपला भाव आणखी वृद्धिंगत होत असतो. आपल्या सद्गुरूंचे अजून अजून गुण आपल्याला कळत असतात, आपल्याला कुठे जायचंय हे लक्षात येत असतं. मी जेव्हा त्या दोन्ही स्वामीजींच्याकडे बघतो, स्वामी मकरंदनाथ स्वामी माधवनाथ, तेव्हा मला गंगेच्या पात्राची आठवण येते. असं म्हणतात की ते गंगेचं पात्र बघायचं तर त्याच्या बाजूला घाट असतात, ते कुठे दशाश्वमेध घाट, मणकर्णिका घाट, आणखीन असे कुठले घाट असतात, त्याच्यातून तुम्ही गंगेचं दर्शन घेता. आता घाट हा एक घाट तो आहे, आपल्याला घ्यायचं की आपल्याला गंगेचं दर्शन घ्यायचं, आपल्याला पावन व्हायचंय, तसं तुम्ही या स्वामीजींच्याकडे गेला काय, त्या स्वामीजीच्याकडे गेला काय, जो त्यांच्याकडे भरभरून आत्मभाव आहे, ही त्यांनी सगुणोपासना बळकट झालेली आहे, जे काही त्यांचं त्यांच्या शिष्यांवर अतिशय प्रेम, आपल्याला आश्चर्य वाटेल हे स्वामीजी काय आणि मकरंद माधवनाथ काय, त्यांचं शिष्यांबद्दल अतिशय प्रेम आणि आदर देखील असायचा, नुसतंच प्रेम असा नाही. स्वामीजी एकदा बोललेले मला आठवतात, ते म्हणतात की जरी तुम्ही शिष्य असतात तरी तुमच्याकडे अनेक गुण आहेत आणि ते गुण मी घ्यायचा प्रयत्न करतो, इतका नम्र भाव असा दोघांच्याकडे असताना आपण घाटाकडे बघत बसणार का गंगेचं दर्शन घेऊन पावन होणार? आपण जर घाटाकडे बघत बसलो तर आपलाच गोंधळ होईल, कारण संत हे दोन्ही स्वामीजी काय त्यांच्या ठिकाणी तृप्त आहे, तर त्यांच्या ठिकाणी भरून बघलेले आहेत, केवळ आपल्यावर एक आईसारखं प्रेम करावं म्हणून ते आपल्याला सगळ्या गोष्टी करून राहिले. आणखीन एक छोटस मागणं मागून मी संपवतो की कसं ही आई आहे, त्यांनी आपलं बोट धरलेलं आहे, तेव्हा आपण गर्दीत जात असतो, गर्दीचा रस्ता म्हणजे बघा साधा लक्ष्मी रोड नाही, तुळशीबागचा रस्ता आपण जर पाहिला असेल अतिशय गर्दीचा रस्ता असतो, ती कितीतरी छोटी मुलं तिथे चुकतात, तो रस्ता आणि तिथे इतकं भुलभुलई असतो आसपास की हे बघू का ते बघू असं करत आपण या जीवनात चाललेलो असतो, त्या जीवनात खूप भुलभुलई आहेत, आपण विचार करा. अशा ठिकाणी आपण त्यांचं बोट धरून ते आपलं बोट धरून चाललेले आहेत, आपलं जर चुकून बोट सुटलं तर निदान त्यांच्या हाकेच्या अंतरावर तरी आम्हाला आढावून द्यात अशी मी त्यांना प्रार्थना करतो, कारण असं काही अंतर पडू नये की त्यांची हाक देखील मला ऐकू येणार नाही, तर किमान त्या हाकेच्या अंतर तरी राहावा असं प्राणी विनोबाजी असं म्हणतात की ते शालिग्राम असतात, म्हणजे असे ते गुरुगुरीत गोटे झालेले असतात, ते वेगवेगळ्या गंगेच्या यमुनेच्या पात्रात झालेले असतात, तसं ते म्हणतात तुम्ही संतांच्याकडे गेलात तर सदाचरणी व्हाल, पण ते म्हणतात तितकं उपयोगाचं नाही, तिथे भक्तीमध्ये भिजायला पाहिजे, ते ज्या भक्तीमध्ये भिजलेले आहेत, ते जे अद्वैत बोधात आहेत, त्याचा आम्हाला लाभ व्हावा. हरिओ.
खरं तर गुरुस्तवन ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. सद्गुरूंचे गुण आपण जितकं आपल्या अंगी आत्मसात करू तितक्या या सद्गुरुस्तवनाची खोली वाढत जाणार आहे. साधनेतील तत्परता आणि सजगता मेंटेन करत या गुणांचा आपण अभ्यास असेच पुढे करत राहूयात. स्वामीजींची कृपा आपल्यावर कायम बरसत आहे, तरी स्वामीजींना अपेक्षित असलेले प्रयत्न आपल्याकडून होत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. यानंतर सद्भक्त सई वर्षा परांजपे काकू स्वामीजींना औक्षण करतील आणि नंतर परांजपे काका काकू स्वामीजींची आरती करतील.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माझा. नाथ आरती माधव नाथ आरती माधव नाथ कृपालु तु ज्ञान देवी अमृत भूमी देसी जानी वाग जानी वागणी अजान भक्ता आरती माधव नाथ आरती माधव नाथ मारे ते बंध तोड़ी सी अक्षय सुख जोड़ी सी सोहम स्वरूप खुण स्वरूप खुण दावी सी आरता आरती माधव नाथ आरती माधव नाथ संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मेरे अखंड चांदने अखंड चांदने चकोर चिंता आरती माधव नाथ आरती माधव नाथ दास भक्ति ने पाई देवी तो माथा नाथ आरती माधव नाथ ओवारु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे नमुनी पदकमना वरिठेवियना माथा भावे नमुनी पदकमना वरिठेवियना माथा ज्ञान देवी चा पवित्र रंगी रंगुनी परमार्थ स्वामी तू रंगुनी परमार्थ प्रपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता आरो आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे नमुनी पदकमना वरिठेवियना माथ सोहम हंसारूढ़ राहुनी शांत विसि आरता स्वामी तू शांत विसि आरता नाथ पंथी श्री खून दिशि उन्मनि सुख भक्ता होवारु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ नमोनि पदकमना वरिठेवियना माथ भावदरुण्या चातक जैसा चरण यही मेघा जैसा चरण यही मेघा दास मने मी अनन्य जैसा धाम पाम बेगा ओवारु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे नमुनि पदकमना वरिठेवियना माथ भावे नमुनि पदकमना वरिठेवियना माथ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
काही निवेदन आहेत. येत्या शनिवारी 27 जुलैला सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे, कारण बरेच साधक गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या तयारीसाठी एसपी कॉलेजमध्ये सायंकाळी जमणार आहेत. 28 जुलै रविवार आपण गुरुपौर्णिमेचा उत्सव